ईश्वर कोण आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा. या प्रश्नाची उत्तरं अनेकविध प्रकारे देता येतील. काही लोक म्हणतात ईश्वर अस्तित्वातच नाही. या प्रश्नाला आपण दिलेल्या उत्तरानं हे निश्चित होईल की आपण इतर लोकांना कशी वागणूक देता आणि शाश्वतीचा विनियोग कुठं कराल. ईश्वर कोण आहे याबद्दलचा आपला विश्वास हे देखील निश्चित करेल की आपण ईश्वराची पूजा करतो की स्वतःचीच पूजा करतो. आपण ईश्वरावर प्रेम करत असू तर आपण लोकांवर प्रेम करू. या जगामध्ये आपले तीन मुख्य धर्म आहेत. ते परस्परांना विरोधी आहेत, त्यामुळं ते सर्वच खरे असू शकणार नाहीत. मी समजावून सांगतो. ख्रिश्चन धर्म म्हणतो की ईश्वरानं मनुष्यासाठी प्राण त्यागले. इस्लाम धर्म म्हणतो की मनुष्यानं ईश्वरासाठी प्राण त्यागले पाहिजेत. हिंदू धर्म म्हणतो ईश्वर म्हणजे तो ज्याची कल्पना आपण आपल्या मनात करता. ख्रिश्चन धर्म म्हणतो की ईश्वरानं मनुष्याची निर्मिती केली. इस्लाम म्हणजे स्वतःची पूजा. हिंदू धर्म म्हणजे स्वतःची पूजा. ख्रिश्चन धर्म ईश्वराचा आशीर्वाद. स्वतःची पूजा म्हणजे आपण ईश्वरासाठी ते करण्याचा प्रयत्न करता जे ईश्वरानं आपल्यासाठी आधीच केलेलं आहे. आशीर्वाद म्हणजे ईश्वर आपल्यासाठी ते करतो आहे जे आपण स्वतःसाठी स्वतःहून करू शकत नाही. आशीर्वादाद्वारे आपण श्रद्धेमुळे सुरक्षित राहता आणि स्वतःहून नव्हे. पहा एफिसियन्स 2:8. आपण सर्वजण चुका करतो. माझी सर्वात मोठी चूक होती ती येशू ख्रिस्ताला नाकारण्याची. येशू ख्रिस्ताला माझा तारणहार म्हणून स्वीकारण्याचा माझा निर्णय सर्वोत्कृष्ट होता. येशून पीटरला विचारलं, मी कोण आहे असं तू सांगशील? येशू ख्रिस्त कोण आहे हे आपण काय सांगाल? पहा मॅथ्यू 16:16. आपल्या जीवनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं देता त्यावर आपला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातील आयुष्य अवलंबून राहील. तो कोण होता असं आपण सांगाल? अधिक माहिती जाणून घ्यायची आहे? अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.